पार्वती के और शंकर भगवान के दोनों की बात भी क्यों क्यों पार्वती जी आप सजाओ क्यों मैं मार पियर राम तुझे शिवजी महाराज क्यों अरे भाई तू थारे पियर जावे गोरा तो खतरा जन रही। तो पार्वती जी बोलिया कि शिवजी महाराज आपने बाहर ने जो आप फीफड़ी है ना पारस ये फीफड़ी का पांदड़ा गण लियो और मारा दन गण लियो जितरा ये फीफड़ी के पांदड़ा है ना जितरा ही दन में बैठे रहे हो। शिवजी महाराज देखियो कि आ तो टेम घनी लगाए यान तो एको आप बोई को नहीं जिते बजे शिवजी महाराज क्यों भी आतो नहीं वे पर माए खैर कोई बात नहीं तू नहीं माने हट लागी तो जरूर थन भेज तो कहीं देखा शिवजी महाराज मतलब बचार लेवे और कहीं देखे फीपड़ी का पानड़ा खेर दे खता गड़ा कर कहीं मारता तो हटिए बकियो ये घोरा ये पियर ये ता pakdo ye gora ye piyar ye बोले सतगुरु देव की यो शिव जी महाराज क्यों गोरा ये पीपली का पत्ता गण ले आर पे थारे पियर जाती रे गोरा देखियो कि पीपली के पत्ता कोई पार है कहीं ये तो कोई गणबा में नहीं आवे जी आप आराम हो रहे वहां शिवजी मारिये जटा की फटकार पत्ता तोरा क्या तीन आर गोरा देख पत्ता नर क्यों हो भगवान की आर लीला क्या नहीं तीन पत्ता देखे आज आर गोरा क्यों महाराज ये तो एक भगवान तीन ही है पत्ता क्यों देख ले भाई एक दिन तो जाबा को है और एक दिन आबा को है और एक दिन बैठे देवा को ये पत्ता तीन तीन दिन ज्यादा मत जे ए थारे पत्ता है जतरा दिन थार पियर परी जा और पाची जल्दी कहीं देखा शिव जी भगवान पार्वती जी पियर भी रह जावे और कहीं शंकर भगवान देखा गोरा ने छल कहीं मारता शिवजी करी योगे वारो रूप गेला मांगे माने दिए तू तो ककड़ रे वाला छो जाई भाकर आज पियर ये मन गावे नो एहे बोले शंकर भगवान की क्यों हो गोरा लेर वीर भी बटीना आगे शंकर भगवान जो गवाला को तो रूप कर लियो है और लकड़ी हाथ में ले लिए टेरी कोट की बगदरी फेर ली है डबल सीन की धोती फेर ली है और घड़ी रेत वेर हाथ में लकड़ी ले मे ली ख्वाजो ले मे लियो हर टिनु घी गोरा जार कीरे भाई तू कुण कही है ग्वालिया क्यों है मैं तो ग्वालियो हूँ भाई टहार पंगा थरा हूँ थारे ऐसे कई काम है क्यों भाई बोलू तो कोने मन बोल जाऊ भगवान शिव जी मैंने नटर तो मेर ली है पर अगर आज मैं बोल जाऊ इधर क्यों फरमाओ आपको काम है वे को क्यों मने मारे पीर जानो है और पीर को गिर लो बता दो सिद्धो क्यों हो गिर लिए की भावली मुँह तो मुँह थारे पीर कारण खटे है मने कई जानो खटे जाहिर खटू हाई मने ऐसी मालूम मालूम कौन है सिद्धे क्यों रे बेटे अमर का गेलियों को कोई पार कोने है जो मैंने कोई कोई गेली एक आधी बता दे कन ग्वालियो जो को भी ने वो गेली बता के भाई सुई दे मारक मारक चली जाए मारक बता अर ग्वालियो तो बगड़ और कहीं आगे जा शंकर भगवान भेज कर ले और कहीं वार्ता बन जा और कहीं देखो कह दे
शिव जी कारी ओ मोचिरे वालों में
ਦੀ ਮੋਤੀ ਵਾਲੋ ਕੀ ਨੋਦੀ ਬੇ ਮੋਤੜੀਆਂ ਲੀ ਦੀ ਹਾਤੇ ਮਾਂ ਆਤਮਾ ਲੈਲੀ ਹੈ ਅਟੀ ਨੂੰ ਗੋਰਾਂ ਚ ਕੋ ਦੜ ਦੜ ਪਾਰਬਤੀ ਆ ਰਹੀ ਹੈ ਹਰ ਵੀ ਮੋਸੜੀਆਂ ਨੇ ਦੇਖ ਕਰਵਾ ਦੇਖਿਓ ਕੋ ਮੋਸੜੀਆਂ ਤਾਂ ਤਾਜ਼ੀ ਗਈ ਅਗਰ ਇਹ ਮੋਸੜੀ ਆਪਾਂ ਨੇ ਦੇ ਦੇਵੇ ਤਾਂ ਆਪਾਂ ਲੈ ਲਿਆ ਦਾਰ ਕੀ ਹੋ ਰੇ ਮੋਚੀ ਸਾਰੀ ਮੋਸੜੀਆਂ ਕੋ ਕਈ ਭਾਵ ਹੈ ਕਿਉਂ ਆਜ ਆ ਭਾਵ ਪੁੱਛਵਾ ਆਈ ਕੋਈ ਹੈ ਕੋਈ ਲੈਣੀ ਆਈ ਕਿਉਂ ਪਰ ਠੀਕ ਹੈ ਤੇ ਕਈ ਨੀ ਦੇਖਾ ਤਾਂ ਕਰਿਆ ਕੀ ਮੈਂ ਥਾਂ ਕਬਨੀ ਇਹ ਕੀ ਪੁਰਸ਼ ਕੀ ਨਾਰੀ ਉਖਦੀ ਕੋਈ ਬੋਲੂ ਕੌਣ ਹੈ ਸਾਲੂ ਕੌਣ ਹੈ ਲੇਕਿਨ ਇੱਕ ਹੀ ਸਤਨੇ ਦੇਖਾ ਤਾਂ ਕਰੀ ਕਵੀ ਕਾ ਸਤਨੇ ਦੇਖਵਾ ਕੀ ਖਾਤਰ ਸ਼ੰਕਰ ਭਗਵਾਨ ਜੋ ਮੋਚੀ ਕੋ ਵੇਸ ਕਰਿਓ ਭਾਈ ਉਹਨੇ ਕੀ ਸ਼ੰਕਰ ਭਗਵਾਨ ਤੋਂ ਘਣਾ ਹੀ ਬਣ ਗਿਆ ਬਣਵਾ ਇਹਨਾਂ ਦੇਖਵਾ ਕੀ ਕਿਸਾਨਮਾਨ ਕਰਿਆ ਕਿ ਦੇਖਾ ਹਾਂ ਕੀ ਹੈ ਡਿਊਟੀ ਹੈ ਅਗਰ ਆ ਝੂਠੀ ਨੀਰ ਜਾਵੇ ਤਾਂ ਪੁੱਛੇ ਇੱਕ ਹੀ ਬਾਤ ਕਹੀ ਨਾ ਨਿਮਾਨਣੀ ਯਾਰ ਬੇਟੇ ਕਿਉਂ ਕਿ ਥਾਂ ਨਾ ਲੈਣੇ ਆਵੇ ਇਹ ਕਿ ਮੋਸੜੀ ਕਾ ਕੋਈ ਪਾਰ ਹੀ ਕੋ ਨਾ ਕਿਉਂ ਰੇ ਬੇਟੀ ਕਾ ਮਰ ਗਾ ਮੋਲ ਬਤਾ ਦੇ ਕਿ ਉਹ ਮੋਲ ਤੋਂ ਨਹੀਂ ਬਤਾਊ ਪਰ ਮੈਂ ਇੱਕ ਬਾਤ ਤੈਨੂੰ ਬਤਾਊ ਜੇ ਥਾਰੇ ਆਸ਼ਾ ਆ ਜਾਵੇ ਤਾਂ ਮੋਲ ਕਾਹੀ ਦੇ ਕੰਮ ਸ਼ੰਕਰ ਭਗਵਾਨ ਜੋ ਪਾਰਵਤੀ ਨੇ ਕਿਵਰ ਕਾਹੀ ਵਾਰ ਤਾ ਘਰ ਮੈਂ ਕੋਈ ਨਾ ਮਾਰੇ ਪੀਸਰ ਪੁਜਾਵੇ ਤੇ ਮੋਚਦੇ ਥੇ ਪਾਰਵਤੀ ਜੀ ਦੇਖਿਓ ਕਿਉਂ ਨੀਵੇ ਤਾਂ ਆਪਾਂ ਇਹ ਮੋਚ ਆਪਣੇ ਕਈ ਪੁਬਾਂ ਕੋਈ ਚੇਮ ਥੋੜੀ ਲਾਗ ਰਹੀ ਅੱਗੇ ਪੋ ਪੁਆਰ ਇਹਨੇ ਖੁਆਰ ਸਾਹ ਲੈਂਦੇ ਤੇ ਮੋਚਦੇ ਤਾਂ ਲਾਗ ਜਾਏ ਯਾਨ ਕਰਦੇ ਕਰਦੇ ਮਨ ਮੈਂ ਵਿਚਾਰ ਕਰਿਓ ਕਿ ਹਾਂ ਲਾਗ ਜਾਵੇ ਸੋ ਕੋਈ ਪਰ ਯਾਨ ਨੀ ਲਾ ਹੋਰੀ ਤੋਂ ਲਾਗੇ ਕੋਲ ਪਾਤੋ ਲਾਗ ਜਾਂ ਕੇਵਲ ਇੱਕ ਬਾਤ ਇਹਨੇ ਕਿ ਇਹ ਖਾਤੀ ਹੋ ਖਾਤੀ ਹੋ ਕਿਉਂਕਿ ਉਹ ਹੀ ਜੋ ਰਾਮ ਜੀ ਕਾ ਨਾਮ ਲੇਤੋ ਔਰ ਪਿਆ ਨੀ ਫਿਰਤੋ ਰਹਤੋ ਔਰ ਵੀ ਕੇ ਥੋੜੀ ਨਾਦਾਰੀ ਆ ਗਈ ਨਾਦਾਰੀ ਆਈ ਹੀ सीधे क्यों हो के भाई एक दिन आपे जंगल में साला एर आपे फासरा आसरा फाड़ रही जयपुर मायने बेच रहा आप अपने पेट गुजरा कह रहा इस कारण से वो खाती कुआरी ले और जंगल में गियो तो जंगल में गियो तो फरतो गियो फरतो गियो भूको ठूटो भी नहीं मिली कोनी फिरता फिरता जो ये नार की गफाई ये गफा की हूद वो जी प्रियो ये गफा की हूद पर गियो और बिन वो नार नजर आयो नार नजर आयो और के वो तो खाती हुई वो जूझबा लागू क्यों मारिया रे थारी मानना लड़ो आपने तो विपण जबरी देख भी नार नार घबरा जो जोर से घबरायो भगवान करी पर हाँसी करी तो वो नार आयो और खन्ना आयो जो आते ही बोले कि मार तो नितर अपन का नहीं वे तो आप एक हाथ क्यों ना जोड़ लिया वाह अगर भी किसरना के माए न पीढ़ियो नार देखियो और डपोर ज्ञान कही करियो है वो फुगाम ज्ञान पीढ़ियो है नार की ओर क्या हुआ तो क्यों पेशापा में लीरी फाड़ सब के हाथ भी के पक्के आग लाके बांध दी तो नार देखियो रे के बेटी को उम्र को देख पागल भी है क्यों है आप बड़ी बड़ी हाँख रहे को पार आपको यूं डब्बा गए सीतरान बांध रही आप यूं बांधा गए हाँखले तोड़ दिया सा आपने सीट हूं कही है पर खैर कोई बात नहीं बांध बजे मान रखियो के बोलो भाई क्या हुआ के मैं भाई बन गया अरे के भाई कैसे बन गया कि आप तो बंधन बांध दी राखी अच्छा के भाई बन गया कहा जैसे नार देखियो के भाई आप कई जो हूं नर नर कलाड़ा नर बाड़िया नर लुटियो रहा तो आई की जो माया पूंजी जा गई ना दे दिया क्यों चल तेरे को मैं ज्ञान कर दी कभी नार की लार खाती हूं गियो सालते सालते पिटे गियो गुफा परे और नार कियो को भाई बोल थर जो चीज छावे ले जा मांग तो वो तो हो नो गाणी चांदी कसा पड़ी ही जिन बिन बांध मुंदार कियो जा ले जा पिटो रवाने भी हो जार भी की घर वाले ने हेलो पाड़ियो खोल खोल के हटके आडो खोल के आज फाज रे बोल जी कहीं मर्जी आज भगवान ना ले हाँ आज सांदनो वे गयो तो बारह नीरी लुगई देकर क्यों हो आज तो हाजी भगवान वो कई बात है आज खटे धाड़ो नाच के हटा पर शाम का काले ने कही गई कोई सॉरी क्रिया यो सा इको तो आल नची तो वियो नंगे पड़े सा पर माइन बिन बू जी आल का जी आर मेली रखियो सा के आज वो कही क्रिया क्योंकि मैं नार ने भाई बना लियो अजी के नार ने भाई बना लियो तो नार कही बेटे वो कमार थोड़ी आई क्यों भी के कई पीढ़िया के नारा नार के आने के बाइया नर कलाड़ा नर हूं नारा नर के नहीं लोचोड़ा दे के खाना को माया को पार कौन है आपन तो वो जितनी लिया नहीं आई आपने मैं लिया यो सीधे क्यों खैर कोई बात नहीं तो अंदर रख दो बेल दी क्यों माया आ जावे जी घेल से गुणों फेंको वे जट गई तो फॉल वे जावे माया ने देख कर अभिमान में आई हो क्यों रखे भाई आप यूं ही बागा ना था फरा हाँ नहीं वे तो आप उजलो मुंडो कर लिया क्यों का उजलो मुंडो कर लियो सा था कि और कमी तो है कौन है हाँ नहीं वे तो कर लियो हरिद्वार जाया हुआ आगा क्या दो दिन निकलिया तो वे अब हरिद्वार जावे हाँ और वे कह जो को हरिद्वार को करना जो कारण हो जो कर कुरा थोड़े नहीं पढ़ना देर वो उजलो मुंडो भी
कर लिया
तो अबे माया नड़ता कोई टेम लागे कौन
तो जावे
क्यों वो उजला में घीसा जिसे वे नुगतो करियो जी भी नुगता के मायने वो माया थाने थाने लाग गई वो देखियो का अपना भाई ने भाई साहब ने जरूर बुलाना
है बुलाना है
कि नार की बात तो भाई विखी तो पुण्य ही है हर दिन अपना जरूरी बुलाना है क्या गियो जार भी ने कियो रे भाई साहब कि आपने जो तालनो पे कियो रे डफोल मुंह थारे बेटे कई कह रू
और
मुंह चालू तो अगला दो खोलता नहीं आए
काम गोई बिगड़ जाए
क्यों नहीं भाई साहब आप बने तो मारो बेटे
پار ہی نہ پڑے
پار ہی نہ
ہاں ہاں
کیوں اچھا خیر کوئی بات نہیں میں چلوں گا
چلوں گا
پن آؤں گا میں
ہاں ہاں
جاؤ
ہاں
نار نے کہر وہ آگیو
ہاں
اب ہاں نار کہ چلنا ضرور ہے
ہاں ہاں
تو دڑ دڑ بٹھو نار بیر
بھیجو
آئیو بھی گاؤں کے گور میں
آئیو
ہر کے بعد ذاتی جو جیمری سوٹری کوئی تھالیا پڑی ہے کوئی بھی نہیں بھاگ رہا کوئی ناٹ جا آ رہا جا رہا
اور دوسرا لاگ جا
تو ابے میں نے وہ حکم نے وہ نار
دیکھو
دیکھو
ہاں
نار دیکھو اور کے گھبرایا
گھبرایا
پھر اب دیکھی گا مرغا وہ آج نار کیا نہ آ رہے تھے
بھیجا
تو کوئی تو کٹی چھوڑا سر نہیں چھوڑ دیا کوئی کا گابا کٹی پھر یار کوئی کا لبیترا کٹی پھر ٹرولی کھان کر لبیترا کٹی چھوڑ دیا کیوں کہ بیٹی کا مرغا کے یان کیان ہے کیوں کہ بھائی میں تو آ جاتے تو ماربا کا ہوتا
ہے
کیوں کہ ہیلو پاڑو ڈاگڑا پرسنڈ کہ جاتی گنگا نے بینتی ہے خیر کوئی بات کی چنتا نہ کرے ایشان کا بھیگ لیا وہ پچاس پکڑیوڑا
پکڑیوڑا
بیگ جا کو ناؤ لیو نار کے سیک لو
ویجو
کیو رہے کہ دیکھ 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 آپ نے ہی تو ہاتھ کو دیو رہا ہے آپ کو انہوں نے کہا جو رہا اور جیم آج آپ نے بیگ لیو کہ دیو اصلی نارا نوستا جی نے
جیم کہ دیو بول کہ دیو آپ نے
پھر کوئی بات نہیں اس کا نسیتہ لے گا تو بھی نہ جا رہا ہے وہ بچے ڈھب گئے جی آر کیو بھائی آگو آر نار کیو کیوں میرے کان پکڑ کر منہ گھر کے اندر بند کر دے
گھر میں باڑ دیں
گھر میں باڑ دیں کان پکڑی اور بس ذاتی گنگا اگلے کی اور دیکھو مارا بیٹا کوئی نار نے بس میں کر لیا
وہ
کر لیا زار بھی اندر باڑ کے ہر کی اور ذاتی گنگا نے آرام جیم اور سوچے
اور
زار بھی نمایاں باڑ رکھی بھائی صاحب آ بھی جیم لے
جیم لو
کی اور ڈپوڑ ہمارے یوں کئی ہوئے ہمارے تو نشر آباد کا کوئی پچاس باڈا ہوا ہے جی کوئی تھوڑی بہت مشین گرم ہوئے تو یوں کئی ہوئے ہمارے
کئی نہیں
دیکھیو خیر کوئی بات نہیں آپ نہیں جیموں گا پھر بعد میں آپ کو بھی شادن
کروں گا
نہیں اپنا کوئی شادن نہیں کرنا
میں تو کوئی آجیوں کو پریم سے
کیا بھی نہ تھے دو دن رات جاتی آپ کی تھانے کی ہے عربی نے کیوں بھائی صاحب اور پان پکڑ کے میں گاؤں باہر
کاٹ دے
سو جا پھر کوئی گاؤں والا ڈیری تو بھی نے کان پکڑ کے وہ گاؤں باہر کارڈ اور پانچ سو آئے پانچ سو آئے اور من میں بچار کرو کہ اب آپ نے کہی دکھ
کون
کیوں مایا نٹکی سا وہ تو وہ اجلا منڈا کا مائن اب سوئرے کا مکلاوا کرنا رہے اور وہ مایا ٹھن کھس آ گئی دو چار مہینہ پڑیا ڈار کے کیوں کتنے جاؤ جب آپ نے بھائی صاحب ہے یہ بٹے جاؤ ڈار جی جنگل کے مائنر جار کیوں ہو بھائی صاحب جو نار بھائی بولیا کیوں ہو ہو بھائی آؤ رہے
آؤ
بھائی صاحب گھنا دنوں آئے رہے میں نے بھول گئے بیٹھی کیوں سا کے آگے گاڑی میری اٹکیوری ہے تھوڑی کا مکلاوا نارا کرنا
مکلاوا کرنا من تو
کیوں پیسہ چاہیے گا ہاں سا کہ چل اندر گفے لے گئے گفا کہ بول ایک کوڑی پڑی جی کیوں کوڑی اٹھا بھائی صاحب دیکھو آج کسی کی کالا سرائی تھا آج کو ندی کے تانی کوڑی اٹھائے اور کیوں کہ ٹھوک مار ماتھا ہم زور سے
زور
جی کیوں کہ بھائی صاحب پاگل نہ میری آج ماتھا ہم کتنی ٹھکائی ہوگا نہیں ٹھوک دیجیے جی تک تیرے کو مار دوں گا
ماروں گا
وہ کیوں نیل ٹھوکے تو مارے ہاں سر بھی ماتا ہوں
دیدی
دیدی تو وہ نار کیوں ہو کہ دیکھ مارے وہ گاؤ تو برجا لو
اور
ٹھومنے بٹے کیوں نہ بھیگ لو وہ گاؤ کے بھی بھرے لو
وہ بھرے
کون تو ایسے ہے کہ بھگتی والا نے کہتے ہیں کو تو کوئی ایسے ہی بولتے ہیں ایسے ہی جاتا ہے تو بھگوان کی وہ تیر لگ جائے نار کے جان وہ لاگو نہیں جان ہی مطلب بولی کو گاؤ بننے کے بھی لاگے
ماتن گئے مگر پی
ਉਤੋਂ ਮੋਤੜੀਆਂ ਵਾਲਾ ਮੋਲ ਗਰਮਾਏ ਕੋਨੇ ਪੋਵੇਣਾ ਬੋਲੋ ਮੋਤੜੀਆਂ ਵਾਲਾ ਮੋਲ ਗਰਮਾਏ ਕੋਨੇ ਪੋਵੇਣਾ ਮਾਨੇ ਭੇਜੋਨੇ ਆਇਆ ਜੀ ਬਾਲ ਪੀਰੀਏ ਮਨਾ ਭੇਜੇ ਤੋ ਤਾਨੂੰ ਸਾਸਰੀ ਅਤੇ ਆਜ ਸ਼ੰਕਰ ਭਗਵਾਨ ਕੀ ਜੈ ਹੋ। ਸ਼ੰਕਰ ਭਗਵਾਨ ਪਾਰਵਤੀ ਜੀ ਕਿਉਂ ਰੇ ਮੋਚੀ ਪੇਟੀ ਕਾ ਮਰਗਾ ਤਿੰਨ ਪੋਦੀਓ ਹੂੰ ਖਵਾਜੀਓ ਹੂੰ ਅਬੇ ਤੋ ਮੈਨੂੰ ਮੋਚ
ਜੇ
ਪਾਛੋ ਮੋਚੀ ਕਿਉਂ ਗੇਲੀ ਹੈਗੀ ਵਾਹੋਲ ਕੋਈ ਪੋਬਾ ਪੋਬਾ ਸੇ ਮਨਾ ਰੇ ਖੁਆਬਾ ਸੇ ਬਣਾਬਾ ਸੇ ਨਵੇਕ ਐਸਾ ਕਰੋ
ਆਹਾ
ਕੇ ਮਾਰੇ ਜੋ ਮਤਲਬ ਹੈ ਨਾ ਕੋ ਅਰਥਾਲੇ ਮੈਂ ਗਾਲ ਔਰ ਮਾਰੀ ਮੋਚਨ ਮੈਂ ਬੇੜੀ ਖਾਤਾ ਜਾਨ ਤੂੰ ਮੈਨੂੰ ਖੁਆ ਦੇਵੇ ਔਰ ਸੂਈ ਖਾ ਲੇਵੇ ਤੋ ਇਹ ਮੋਸਰੀ ਤੇਰਾ ਤੇਰਾ ਜੀ ਤੁਸੀਂ ਇਹ ਮੋਸਰੀ ਆਜ ਮਿਲੇ ਨੂੰ ਕੋਈ
ਕਾਲ ਮਿਲੇ
ਸ਼ਿਵਜੀ ਨੇ ਪੁੱਛਣ ਲਾਗੀ ਇਹ ਗੋਰਾ ਪੁੱਛਿਆ ਮੋਚੜਿਆ ਤੇ ਜੋ ਹੱਥ ਮੇ ਅਰੇ ਬੋਜਨ ਪਰੂਸ਼ੋ ਧਮਲਾ ਬਤਮਲਾ ਸ਼ਿਵ ਦਿਨ ਕਰ ਦੂ ਲਾਨਾ ਬੋ ਉਤਿਆਂ ਕੇ ਪਗਾਈ ਲੈ ਗਾਵੇ ਲੋ ਅਜੇ ਮਾਤੀ ਪਗੜੇ ਬੋਲੋ ਭੂਤਿਆਂ ਕੇ ਪਗਾਈ ਲੈ ਗਾਵੇ ਲੋ ਹੇ ਅਜੇ ਮਤ ਪਕੜੇ ਬੋਲਾ ਚਿਵਾਜ ਪਰਣ ਆਵੇ ਲਾ ਅਜੇ ਮਤ ਪਕੜੇ ਪਾਰ ਪਤੀ
ਪਕੜੇ ਪਾਰ ਪਤੀ ਆ ਦੇਵ ਪਰਣਵਾ